भाग आठवा उत्पत्ती याना नववा अध्याय उत्पत्ती याना सतरावा अध्याय अठरा आणि एकोणीस वचन एक ते आठ वचन उत्पत्ती एकविसावा अध्याय एक ते सात वचन मत्तय याना पहिला अध्याय एक ते सोळा वचन खूपच काळ निंग्या नंतर नोहाला पोऱ्या होईनात आणि नोहाना पोऱ्या व्हायला राहावाला लागणार त्यामा एक पोऱ्यानं नाव अब्राम होता तो अशा होता की देववर खूप प्रेम करत होता आणि देवने आज्ञा रोज पाळत होता. देव अब्रामला वचन दिना तुनी संतानपासून एक मोठा जग तयार होईल. अब्राम आणि त्यांनी बायको सारा तिला पोऱ्या नाही होतात तरी त्या देवन वचनवर विश्वास ठेवत होतात. ती वचन अशा होता की तुनी पोऱ्यापासून मोठा जग तयार करील. मग अब्रामनी मग अब्राम दुसरी बायको करना आणि तिला पोऱ्या होईना तिना नाव इस्माएल अशा थवा. काही वर्ष मग अब्राम आणि सारा त्या म्हातारा होईनात. देवने त्याला वचन दिदा ह्याप्रमाणे म्हातारपणी त्याला पोऱ्या होईना आणि त्यांना नाव इसाक थवा.